श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। तेराव्या अध्यायात ज्ञानाची सर्व लक्षणे सांगून झाल्यानंतर, सर्व म्हणजे 18 लक्षणे सांगून झाल्यानंतर, अज्ञानाबद्दल माऊली स्वतःचे विचार, स्वतःचं निरूपण आणि ज्ञानेश्वरीतील पूर्व पक्ष करत आहे। अमानित्वाच्या विरुद्ध ज्याला मान पाहिजे आहे, अदंबत्वाच्या विरुद्ध दंभयुक्तपणा, अशा प्रकारे अहिंसेच्या विरुद्ध हिंसा, क्षमेच्या विरुद्ध जे काही गुणधर्म आहेत त्याबद्दल विस्तृत विवेचन सुरू आहे। माऊली म्हणतात, आणि स्वार्थे अळुमाळे जो धैर्यापासूनही चळे। एखादा नियम केला असेल, थोडंसं स्वार्थ जर आड आलं तर लगेच तो नियम बदलवतो। तैसे तृणबीज ढळे मुंगीयेचे नी। त्याचप्रमाणे का मातलिया सरडा, मस्ती आली म्हणजे तो सरडा असतो की नाही, हत्ती सरड्या किंवा सरडा म्हणतो आपण, मातलिया सरडा पुढती बूड पुढती शेंडा, हिंडणवारा कोरडा तैसा जया। नुसता इकडच्या तिकडे तिकडच्या इकडे एरा झाऱ्या करतो आणि स्वतःला फार श्रेष्ठ समजतो। आंधळे हातीरू मातले, त्याची अवस्था कशी असते की एखादा आंधळा हत्ती असेल आणि त्यात तो माजला असेल तर तो कोणाचं काही ऐकत नाही। डोंगरी जैसे पेटले, एखाद्या डोंगराला आग लागली असेल तर ते पाहिजे तिकडे त्याचं तण झाडं जिकडे पाहिजे तिकडे ते पेटू लागतात। तैसे विषयी सुटले चित्त जयाचे, अशा प्रकारे त्याचे चित्त नुसतं विषयांच्या ठाई निमग्न असते आणि सैरावैरा धाव घेत असते। पुढे याच अज्ञानाची लक्षणे आपण आज ऐकणार आहोत। सुरू करूया आजचा भाग। पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ध्यान देव तुकाराम, श्री पंढरीनाथ महाराज की जय। तैसे जयाचे अंतकरण तयाच्या ठाई संपूर्ण, अज्ञानाची जाण रिद्धी आहे। आणि विषयांची गोडी जो जितू मेला न संडी, स्वर्गी ही खावया जोडी येथो निची। जो अखंड भोगा जचे जया व्यसन काम्य क्रियेचे, मुख देखोनी विरक्ताचे सचैल करी। विशोषिणोनी जाये परीनशिणे सावधूनो हे, कुहिल्या हाती खाई कोडी जैसा। खरी टेकोने दी उडे लातौनी फोडी ना काढे, तरी जेवी न काढे मागवता खरू। त्याचप्रमाणे ज्याचे अंतकरण म्हणजे बऱ्या वाईट कल्पनांनी व्यापलेले ते अंतकरण असते, त्या पुरुषाच्या ठिकाणी अज्ञानाची पूर्ण भरभराट असते। आणि जिवंत अथवा मेला असला तरी जो विषयांचे प्रेम अजिबात सोडित नाही आणि मेल्यानंतर स्वर्गातही खाव्यास भोगाव्यास मिळावे म्हणून जो येथूनच सामग्री म्हणजे सकाम कर्मे करून ठेवतो, त्याला वाटते की इथून केलेली कर्मेच आपण स्वर्गात घेऊन जाऊ की काय। जो भोगाकरिता एकसारखा कष्ट करतो आणि ज्याला काम्य कर्म करण्याचे व्यसन असते, आणि जो विरक्त पुरुषाचे मुख पाहून कपडे वगैरे सहित स्नान करतो, विषय त्रासून जातो परंतु हा विषय सेवन करणारा कधी त्रासत नाही असा हा अज्ञानी पुरुष असतो। सावधही होत नाही तो कसा, तर जसा कोडी पुरुष सडलेल्या हातांनी खातो पण त्याला जशी कुजलेल्या हातांची किळस येत नाही, तशी याची या विषयासक्त पुरुषाची अवस्था असते। ज्याप्रमाणे गाढवाला गाढवी आपल्या अंगास स्पर्श करू देत नाही आणि गाढव तिच्याजवळ आला असता ती त्यास उलट लाथा मारून त्याचे नाकाड पडते, तरी पण तो गाढव अजिबात मागे हटत नाही असा विषयासक्त पुरुष नेहमी विषयाच्या नादी लागलेला असतो। तैसा जो विषया लागी घाली जळतीये आगी, व्यसनाची आंगी लेणी मिरवी, फुटोनी पडे तव मृग वाढवी हाव, परी न म्हणे ते माव रोहिणीची, तैसा जन्मोनी मृत्यूवरी विषयी त्रासिता बहुती परी, तरही त्रासू ने घे धरी अधिक प्रेम, पहिलिये बाळ दशे आई बाहेची पिसे, ते सरे मग स्त्री मांसे भुलो निठाके, मग स्त्री भोगिता थावो वृद्धाप्य लागे येवो, तेव्हा तोची प्रेम भावो बाळकासियाणी। जो विषयांकरिता जळत्या आगीमध्ये उडी घालतो आणि आपले व्यसन हे दूषण नसून भूषण आहे अशी त्याची मान्यता असते। हरिण हा मृगजळ पिण्याची तीव्र इच्छा इतकी वाढवितो की तो मृगजळाच्या मागे लागून ऊर फुटून पडला तरी त्याला मृगजळाची हाव सोडवत नाही। पण असे म्हणत नाही की ही मृगजळाची भ्रांती आहे, ही खोटी आहे। त्याप्रमाणे जन्मापासून मरेपर्यंत विषयांनी जरी अनेक प्रकारांनी त्यास त्रास दिला तरी तो अजिबात कंटाळत नाही, उलट विषयांच्या ठिकाणी अधिकच प्रेम धरतो। पहिल्या प्रथमच्या बाळपणामध्ये आई बाबा असे आईबापांचे वेळ असते, ते संपते आणि मग तारुण्यामध्ये स्त्रीच्या रूपाने तो वेळा होऊन राहतो। पण तारुण्याच्या भरात स्त्री भोगीत असता म्हातारपण येऊ लागते, त्यावेळी तेच स्त्रीवरील प्रेम तो मुलाबाळावर आणून ठेवतो। आंधळे व्याले जैसे परी जो मरे तो न त्रासे विषय, आंधळे व्याले जैसे तैसा बाळे परीवसे, परी जी मरे तो न त्रासे विषयांसी जो, जाणतयाच्या ठाई अज्ञानासी पारू नाही, आता आणिके काही चिन्हे सांगो, तरी देह हेची आत्मा ऐसे जो मनोधर्मा, वळघोनिया कर्मारंभू करी आणि उणे का पुरे, जे जे काही आचरे तयाचे नि आविष्कारे कुंथो लागे, डोये ठेविले नि भोजे देवलवी से जेवी फुंजे, तैसा विद्या वयसा माजे उताणा चाले। एखाद्या आंधळ्या मुलाला जन्म दिला म्हणजे त्याची आई जशी त्या आपल्या तान्ह्या मुलास विसंबत नाही, तसे जो आपल्या मुलाबाळास धरून राहतो आणि महाराज मरतो परंतु विषयांविषयी त्याला वीट येत नाही, त्याच्या ठिकाणी अज्ञानाला पार नाही असे समज। आता अज्ञानाची आणखी काही लक्षणे सांगतो। तर देहच मी आहे अशा मनाच्या समजुतीवर स्वार होऊन जो कर्म करण्यास आरंभ करतो आणि त्याच्या हातून जे जे काही पूर्ण किंवा अपूर्ण कर्म घडते त्यामध्ये तो पूर्ण झालेल्या कर्माने गर्वाने फुगून जातो आणि अपूर्ण झालेल्या कर्मामुळे खंती करतो। बाधेने घेरलेल्या एखाद्याने मंत्र तंत्र करणाऱ्याच्या डोक्यावर सर्व जबाबदारी ठेवल्यावर तो मंत्र तंत्र करणारा जसा आनंदाने फुगून जातो, त्याप्रमाणे जो विद्येने व तारुण्याने मस्त होऊन छाती काढून चालतो। म्हणे मीची एकुआथी माझ्याची घरी संपत्ती, माझी आचरती रीती कोणा आहे, नाही माझे निपाडे वाडू मी सर्वज्ञू एकुची रुढू, ऐसा गर्वतुष्टी गंडू घेऊनी ठाके, व्याधी लागलिया माणुसा नये भोग दाऊ जैसा, निकेन साहे जो तैसा पुडिलांचे, पै गुणू ते तुला खाय स्नेह की जाळी तू जाय, जेथ ठेविजे तेथ होय मसी ऐसे, जीवने शिंपिला तिडपिडी विजिला प्राण सांडी, लागला तरी काळी उरो नेदी। तो म्हणतो जगामध्ये काय तो एक मीच महत्त्वाचा मनुष्य आहे, माझ्याच घरी पूर्ण संपत्ती आहे, माझी वागण्याची पद्धत दुसऱ्या कोणाला आहे का, माझ्यासारखा कोणी मोठा नाही, प्रसिद्ध असा सर्वज्ञ काय तो मीच एक आहे, अशा गर्वाने संतुष्ट झालेला ताठ होऊन राहतो। रोग झालेल्या माणसाला विषय दाखवू नयेत, आणि दाखविल्यास जशी त्याची तळमळ होते त्याप्रमाणे ज्याला लोकांचे चांगले झालेले खपत नाही, परंतु जसा एखादा दिवा वात तेवढी खातो, तेल जाळून टाकतो व जेथे तो ठेवावा तेथे काजळासारखे काळे होते। पाणी शिंपडल्याने तो तडतड करतो, वारा लागला तर विझून जातो, आणि एखाद्या ठिकाणी लागला तर सर्व काही जाळून टाकतो, एक काडीसुद्धा उरू देत नाही, अशी त्या दिव्याची अवस्था असते। अणुमाण प्रकाशो करी ते तुले निची उबारा धरी, तैसिया दीपाचिया परी सुविध्युजो, औषधाचे निनावे अमृते नवज्वरू जैसा अंबुथे, का विषची होनी परते सर्पा दुध, तैसा सद्गुणी मत्सरू व्युत्पत्ती अहंकारू, तपोज्ञाने अपारू ताठा चढ़े, अंत्यू राणिवे बैसविला आरे धारणू गिळिला, तैसा गर्वे फुगला देखसी जो, जो लाटणे ऐसा नलवे पाथरू तेवी नद्रवे, गुणियासी नागवे फोडसे जैसे। आता असा जो दिवा असतो थोडा काशा प्रकाश करतो आणि तेवढ्यानेच उष्णता वाढवितो, त्या दिव्याप्रमाणे जो विद्वान असतो म्हणजे ज्याला ज्ञान थोडे असते पण ताठा मात्र मोठा असतो, नवज्वर झालेल्या माणसाला औषध म्हणून दूध दिले असता तो नवज्वर जसा वाढतो, किंवा सर्पाला दूध पाजले असतात त्या दुधाचं विष होऊन जाते, त्याप्रमाणे चांगल्या गुणांविषयी जो मत्सरी असतो, दुसऱ्यांचं चांगलं त्याला पाहवत नाही, विद्वत्तेचा ज्याला अहंकार असतो, आणि तपाने आणि ज्ञानाने ज्याला अमर्याद गर्व चढतो, अंत्यजाला जसे राज्यावर बसवले म्हणजे तो गर्वाने फुकतो, अथवा अजगराने खांबाचे लाकूड गिळले म्हणजे तो जसा फुकतो, त्याप्रमाणे अभिमानाने हा फुगलेला असतो, जो लाटण्यासारखा लवत नाही इतका ताठ असतो, दगडाप्रमाणे त्याला पाझर फुटत नाही अजिबात दया नसते, ज्याप्रमाणे फुरसे चावले असता मांत्रिकाला उतरता येत नाही त्याप्रमाणे मोठा ज्ञाता देखील त्याला ताळ्यावर आणू शकत नाही, इतका त्याला गर्वाचा फुंज असतो। किंबहुना तया पासी अज्ञान आहे वाडीसी, हे निकरे गा तुझसी बोलत असो, आणि कपाही धनंजया जो गृहदेह सामग्रिया, न देखे कालचे या जन्माते गा, कृतघ्ना उपेगु केला का चोरा व्यवहारू दिदला, निसुगु स्तवीला विसरे जैसा, ओढाळिता लाविले ते तैसेच कान पूस बोले, की पुढती ओढाळू आले सुणे जैसे, वेळुक सापाच्या तोंडी जातसे सबूड बुडी, तो मक्षिकाचिया कोडी स्मरे ना काही। फार काय सांगावे, त्या मूर्खाजवळ अज्ञान वाढत्या प्रमाणात आहे हे तुला आम्ही निक्षून सांगतो। अर्जुना आणखी असे पहा की जो घर शरीर वगैरे सामग्रीच्या योगाने मागील जन्मांची आठवणच ठेवित नाही, कृतघ्न मनुष्याच्या उपयोगी पडलेले जसे तो विसरतो, कृतघ्न म्हणजे ज्याच्यावर आपण काही उपकार करावा आणि त्या उपकाराला तो पूर्णपणे विसरतो, ज्याला उपकाराची जाणीव असते तो कृतज्ञ, आणि ज्याला उपकार आठवतच नाही तो कृतघ्न। अशा कृतघ्न मनुष्याच्या उपयोगी पडलेले जसे तो विसरतो, किंवा चोराला भांडवल दिले असता तो जसा परत करत नाही, किंवा कोडग्या पुरुषाची स्तुती केली तो जशी ती विसरतो, कुत्रे ओढाळपणा करते म्हणून त्यांचे कान व शेपूट कापून त्यास घराबाहेर आकलून दिले, तरी ते ओढाळ कुत्रे कान व शेपूट रक्ताने ओले असतानाच ते सर्व विसरून ज्याप्रमाणे पुन्हा घरात खोडी करण्याकरता शिरते, किंवा एखादा साप बेडकाला गिळत असेल, तो बेडूक सापाच्या तोंडात सगळा गिळला जात असतानाही माशांचे समुदाय गिळतो, म्हणजे तो जीभ काढतो बाहेर, अवतीभोवती असलेल्या माशांना गिळण्याचा प्रयत्न करतो, त्याला हे माहीत नसते की आपण स्वतः मरत आहोत, अजिबात त्याला याची आठवण राहत नाही. तैसी नवही द्वारे स्त्रवती आंगी देहाची लुती जिती जिणे जाली ते चित्ती सले ना जया मातृको दर कुहरी सुनी विष्ठेच्या दाथरी जठरी नवमा सवरी कडला जाई ते गर्भीची व्यथा काजे जाले उपजता ते काहीची सर्वथा नाठवी जो मलमूत्र पंकी लोळते बाळंकी ते देखो निजो न थुंकी त्रासुने घे कालची ना जन्म गेले पाहेची पुळती आले हे ऐसे काही वाटले नाही जया. अगदी त्याप्रमाणे शरीराची नाक तोंड वगैरे जे नऊ द्वारे आहेत ते पाझरू लागतात आणि पाझरत असून आणि शरीराला झालेले कुष्ठ अंगावर प्रत्यक्ष असून ही स्थिती ज्या जन्माच्या योगाने प्राप्त झाली ती गोष्ट ज्याच्या अंतकरणाला आठवतही नाही. आईच्या उदररूप गुहेत विष्ठेच्या थरांमध्ये घालून त्या पोटामध्ये नऊ महिनेपर्यंत ज्यावेळी उकडला ती गर्भात असता झालेली पीडा किंवा जन्माच्या काली झालेले कष्ट ते काहीच जो मुळीसुद्धा आठवित नाही. विष्ठा आणि मूत्र यांच्या चिखलामध्ये लोळणारी मुले मांडीवर पाहून जो चिळस घेत नाही, कंटाळत नाही आणि मागचा जन्म नुकता संपला नाही का आणि लागलीच पुन्हा उद्या दुसरा जन्म मिळणार असे हे काही त्याला त्याचं अजिबात काही वाईट वाटत नाही, त्याला आठवतही नाही. आणि पैतयाची परी जीविताची फरारी देखो निजोन करी मृत्युचिंता जिणेयाचे निविश्वासे मृत्यू एक येथसे हे जयाचे निमानसे मानिजेना अल्पोदकींचा मासा हे नाटे ऐसिया आशा नवचे चिका जैसा अगाध ढोहा का गोरीचिया भुली मृगव्याधा दिठी न घाली गळू न पाहता गिळिली उंडी मिने दीपाचिया झगमगा जाळी लहे पतंगा नेणवेची पैगा जया परी. आणि त्याचप्रमाणे आयुष्याची भरभराट पाहून ज्याला मरणाची काळजी वाटत नाही, जगण्याचा त्याला इतका विश्वास असतो की येथे एक मृत्यू आहे हे ज्याच्या मनाला पटत नाही, डबक्यातला मासा हे पाणी आटणार नाही अशा आशेने जसा खोल डोहाला जात नाही अथवा पारध्याच्या गाण्याने भुलून जाऊन हरणाची नजर जशी पारध्यावर जात नाही, किंवा गळाला न पाहता गळाला लावलेले आमिष माशाने गिळावे, दिव्याच्या चकाकीने हा दिवा आपल्याला जाळील हे ज्याप्रमाणे पतंगाला मुळीच कळत नाही तसे या विषयासक्त माणसाचे होत असते. विषयांसंदर्भात गव्वारू निद्रा सुखे घर जळत असे ते न देखे नेणता जेवी विखे रांधिले अन्न तैसा जीविताचे निमिषे हा मृत्यूची आला असे हे नेणेची राजसे मुखे जोगा शरीरीची वाढी अहोरात्रांची जोडी विषय सुख प्रौढी साचची मानी परी बापुळायसे नेणे जे वेश्येचे सर्वस्व देणे तेची नागवणे रूप येथ सवचोराचे साजणे तेची ते प्राण घेणे लेपासनपण करणे तेची मरण। असा एखादा मूर्ख आळशी मनुष्य निद्रेच्या सुखामुळे घर जळत आहे तिकडे त्याचे दुर्लक्ष असते, किंवा एखादा मूर्ख खादाड मनुष्य विष घालून शिजवले अन्न असले तरी तिकडे लक्ष न देता ते खातो, त्याप्रमाणे जगण्याच्या निमित्ताने हा मृत्यूच आला आहे हे जो रजोगुणापासून होणाऱ्या सुखामुळे जाणतच नाही। शरीराची होत असलेली वाढ, दिवस व रात्र यांचा आयुष्याचा लाभ, विषय सुखाचे महत्त्व, ह्या सर्व गोष्टी जो खऱ्याच मानतो। वेश्येचे एखाद्या माणसाला सर्वस्व अर्पण करणे हेच त्या माणसाला साक्षात लुटणे होय। त्याप्रमाणे राजस सुखाने शरीराची वाढ होणे म्हणजे आत्मनाश होणे हे होय। पण त्या बिचाऱ्याच्या हे काहीच लक्षात येत नाही। आपल्या सोबतीस संभावित असलेला चोर आपल्यासोबत मैत्री करतो तर ती खरोखर मैत्री असते का? तर ती मैत्री नव्हे तर प्राण घेणे होय। अथवा भिंतीवर काढलेल्या चित्रात स्नान घालणे म्हणजे त्या चित्राचा नाश करणे होय। अशा प्रकारे हा विषयासक्त पुरुष ज्या नको असलेल्या गोष्टी असतात त्या सर्व करतो आणि विषयाच्या मागे कायम धाव घेत असतो, अशी त्या मूर्ख माणसाची अवस्था होत असते। या पुढचा भाग आपण उद्या घेऊया, आज आपण इथेच थांबू।
पुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय।